हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:38 झालेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये सध्या सगळीकडे बदलीचं वारं वाहत आहे. बदल्या होत आहेत अधिकारी कर्मचारी, मग त्यामध्ये पोलीस कर्मचारी अधिकारी, त्यानंतर गव्हर्नमेंट अंडर काम करणारे अधिकारी, या सगळ्यांच्या बदल्यांचं सत्र सध्या सुरू आहे. आणि अधिकाऱ्यांच्या बदलीवरून सोशल मीडियावरती प्रचंड टीका केली जाते. वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं म्हणणं समोर येत आहे. आणि जी पोस्टिंग होती आहे, ती पोस्टिंग चांगली की वाईट, ही व्यक्ती चांगली की वाईट, यावरती जरा डिस्कशन सुरू झालेलं आहे सोशल नेटवर्कवर. असो, या सगळ्या डिस्कशन्सना थोडंसं आपण जरा आता फुल स्टॉप देऊयात. कारण आधी बघू देत ना कुठल्या पदावर कुठला अधिकारी येतो, कुठल्या अधिकाऱ्याची काय पार्श्वभूमी आहे, काय त्याचा इतिहास आहे. प्रत्येक जण काही ना काही करूनच दुसऱ्या ठिकाणी बदली होऊन जात असतो, त्यामुळे बघूयात काय होतं काय नाही. इन डिटेल जरा या विषयाबद्दल आपण उद्या मॉर्निंग नंबर 1 मध्ये खास विषय घेणार आहोत. काही खास पर्सनॅलिटी सुद्धा आपल्यासोबत असतील बोलण्यासाठी. करेंगे उनसे बातें. वो कौन है खास आपको कल ही पता चलेगा. आज बता दिया तो उसमें सरप्राइज क्या रहेगा, है ना. बारिश होनी मंगती है बॉस, बहुत गर्मी हो रही है. एक गाना है एक्चुअली बारिश नावाचं, जे आता प्ले करणार आहे मी, त्यासाठी हा सगळा केला होता. अट्टहास सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.